हरिः ॐ ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ एका च मे तिस्रश्च मे पञ्च च मे सप्त च मे नव च म एकादश च मे त्रयोदश च मे पञ्चदश च मे सप्तदश च मे नवदश च म एकविगंशतिश्च मे त्रयोविगंशतिश्च मे पञ्चविगंशतिश्च मे सप्तविगंशतिश्च मे नवविगंशतिश्च म एकत्रिगंशच्च मे त्रयस्त्रिगंशच्च मे चतस्रष्टमेऽष्टौ च मे द्वादश च मे षोडश च मे विगंशतिश्च मे चतुर्विगंशतिश्च मे विगंशच्च मे चतस्रष्टमेऽष्टौ च मे द्वादश च मे षोडश च मे विगंशतिश्च मे चतुर्विगंशतिश्च मेऽष्टाविगंशतिश्च मे द्वात्रिगंशच्च मे षट्त्रिगंशच्च मे चत्वारिगंशच्च मे चतुश्चत्वारिगंशच्च मेऽष्टाचत्वारिगंशच्च मे वाजश्च प्रसवश्चापिजश्च क्रतुश्च सुवश्च मूर्धा च व्यश्नियश्चान्त्यायनश्चान्त्यश्च भौवनश्च भुवनश्चाधिपतिश्च। ॐमिडादेवहूर्मनुर्यज्ञनीर्बृहस्पतिरुक्तामदानिशगंसिषद्विश्वे देवासूक्तवाचः पृथिवीमातर्मा माहिगंसीर्मधुमनिष्ये मधुजनिष्ये मधुवक्ष्यामि मधुवदिष्यामि मधुमतीम् देवेभ्यो वाचमुद्यासगं शुश्रूषेण्याम् मनुष्येभ्यस्तं वा देवा अवन्तु शोभायै पितरोऽनुमदन्तु। ॐ शान्ति शान्ति शान्तिः।
परम पूजनीय स्वामी माधवनाथांच्या आठवणी सद्भक्त वृंदाताई साखरदांडे आपल्याला सांगणार।
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। आम्हाला अनुग्रह होऊन आता 2-3 वर्षे झाली होती। या जगाच्या नकाशावरचे पुण्यातील भागेश्वर निवास हे आमच्यासाठी तीर्थस्थान बनले होते। त्यांना महिन्यातून एका शनिवारी सुट्टी मिळत असे, ती घेऊन शुक्रवारी रात्री हे येत असत आणि मी शुक्रवारी सकाळी येत असे। रात्री स्वामींचे ज्ञानेश्वरीवर प्रवचन सत्यसाई निलयांमध्ये होत असे। शनिवार व रविवारचे केंद्रातले सर्व कार्यक्रम आम्हाला मिळत असत। सोमवारी सकाळी आम्ही मुंबईला परत जात असू। पुण्यात आल्यावर टिळक रोडवरच्या एका लॉजमध्ये आम्ही उतरत होतो। ह्यांना वर्षातून एकदा महिनाभर रजा मिळत असे। त्यावर्षी आम्हाला असे वाटले की महिनाभर पुण्यातच येऊन राहावे म्हणजे संतसंगतीत राहता येईल, पण महिनाभर लॉजमध्ये कसे राहणार। स्वामी तेव्हा नुकतेच भागेश्वर निवासातून माया अपार्टमेंट मध्ये राहायला आले होते। माझ्या मनात आले आम्ही महिनाभर भागेश्वर निवासात राहू का असे स्वामींना विचारावे का। खरं तर ते खूप मोठे धाडसच होते, पण मी घाबरतच तसे त्यांना विचारले। त्यावर स्वामी एकदम म्हणाले, रहा रहा, अगदी आनंदाने रहा. आणि आम्ही महिनाभर पुण्यात भागेश्वर निवासमध्ये राहण्यासाठी आलो. आम्ही आलो तेव्हा स्वामींचे घर उघडून वीणा तिथे थांबली होती. ती म्हणाली, तुम्ही आवरून घ्या, थोड्या वेळाने स्वामी येणार आहेत. स्वामी येणार म्हणून कळल्यावर आम्हाला खूप आनंद झाला. थोड्या वेळाने स्वामी आणि सौ सरलाताई दोघेही आले. आम्ही त्यांना नमस्कार केला. ते दोघे 2 मिनिटे सोफ्यावर बसले आणि मग उठून स्वामींनी घरातल्या एक एक वस्तू दाखवायला सुरुवात केली. इथे आरसा आहे, हा कंगवा, ही पिशवी, गाद्या, उशा, चादरी, सर्व काही त्याने दाखवले. स्टीलचे कपाट उघडले आणि म्हणाले, तुम्हाला कपाटात काही ठेवायचे असेल तर ठेवा. आणि त्यानंतर ते आतल्या खोलीत गेले आणि म्हणाले, इथे ज्ञानेश्वरी दासबोध आहे. आणि मग त्यांच्या ध्यानाच्या जागेकडे बोट दाखवून म्हणाले, ही ध्यानाची जागा, स्वामींनी या जागेवर बसून 40 वर्षे ध्यान केलेले आहे. आणि मग यांना म्हणाले, तू इथे बसून ध्यान कर. कॉट खालून ध्यानाची आसने काढली आणि मला म्हणाले, हे आसन तू ध्यानासाठी घे, इथे स्वयंपाक मात्र करू नका, बाहेर जेवा किंवा बाहेरून डबा आणा. स्वयंपाक सुरू केलास तर तेल आणावं लागेल, मीठ आणावं लागेल आणि पुन्हा संसार सुरू होईल. तुम्ही साधनेसाठी आला आहात, आता इथे महिनाभर आनंदाने राहा, साधना करा. स्वामीने आमच्यावर आनंदाचा वर्षाव केला आणि 15 मिनिटात ते निघून देखील गेले. आम्ही दोघे मात्र आश्चर्याने आणि आनंदाने भान हरपून गेल्यासाठी उभे होतो. परमेश्वर समोर उभा असावा आणि आपल्यालाही ओळखता यावं की हा परमेश्वर आहे तर कशी अवस्था होईल, तसेच आमचे झाले. भागेश्वर निवास हे स्वामींचे घर होते. स्वामी आणि मातोश्री सौ सरलाताईंचा दैवी संसार तिथे झाला होता. अनेक वर्षे स्वामींनी तिथे ध्यान केले होते, नामस्मरण केले होते, मोठ्या आर्ततेने भगवंताची आळवणी केली होती. त्या घरात ज्ञानेश्वरीची प्रवचने, सत्संग झाले, त्या घरात अनुग्रह झाले, गुरुपौर्णिमेच्या पूजा झाल्या. आमच्यासाठी त्या 3 खोल्या अत्यंत पवित्र अशा होत्या. भागेश्वर निवास ही एक चाळ होती. आजकालच्या घरात ज्या सुविधा सोयी असतात त्यातल्या कोणत्याही सोयी तिथे नव्हत्या. स्वयंपाकघरात एका खोलीत बांध घातला होता, तीच बाथरूम होती. पिंपात पाणी भरून ठेवून तेच वापरावे लागत असे. त्याच घरात स्वामींच्या 3 मुली, 1 मुलगा यांच्यासह स्वामी सरलातेंचा संसार झाला. मुलींची लग्ने बाळणपणे तिथेच झाली. सौ सरलातेंच्या आई बाहेरच्या खोलीत कॉटवर 10 वर्षे झोपून होत्या. तिथे राहिल्यावर अनेक वेळा माझ्या मनात विचार येत असे की स्वामी आणि सरलातेंनी कसा केला असेल एवढा संसार आणि कसे गाठले असेल परमार्थाचे एवढे उच्च शिखर. स्वामींचं हे जीवन आमच्या कल्पनेच्या आणि सहनशीलतेच्या पलीकडलं होतं. स्वामी सरलातेंना मात्र यातली कोणतीही गोष्ट कधीही आड आली नाही. स्वामींच्या ठाई असलेले संतत्व आणि सरलातेंचा शांत तृप्त स्वभाव यांनी त्यांचा संसारच परमार्थरूप झाला. आम्ही भागेश्वर निवासात राहत असताना प्रत्येक क्षणी जाणवत असे की हे स्वामींचे घर आहे. इथे आपले आचरण कसे असले पाहिजे? स्वामींना आवडणारी स्वच्छता, टापटीप, वेळेवर उठणं, वेळेवर झोपणं इतकेच काय, पण मनात सुद्धा वेळेवाकडे विचार येऊ देता कामा नये. स्वामींनी मोठ्या मनाने आपल्याला इथे राहायला दिले आहे. त्यानंतर 2 दिवसांनी स्वामींचा निरोप आला की उद्या सकाळी 9:45 आवरून तयार राहा, आपल्याला प्रभूंच्या फ्लॅटवर जायचे आहे. सद्भक्त प्रभू हे अल्जेरियाला राहत असत. त्यांनी साधकांना उतरण्यासाठी म्हणून त्यांच्या फ्लॅटच्या किल्ल्या स्वामींकडे देऊन ठेवल्या होत्या. स्वामी आणि सौ सरलाताईंबरोबर आम्ही दोघं प्रभूंच्या फ्लॅटवर गेलो. तिथे गेल्यावर सरलाताईंनी केअर काढायला सुरुवात केली. मी सरलाताईंना मदत करत होते. स्वामींनी घराच्या खिडक्या उघडायला सुरुवात केली. हे पण खिडकी उघडत होते. स्वामी यांना म्हणाले, सावकाश उघड, हा काच लागेल. असं म्हणत म्हणत ते आतल्या खोलीत गेले आणि काचेवर धक्का मारून खिडकी उघडत असताना काच फुटून स्वामींच्या बोटाला काच लागली आणि रक्त येऊ लागले. रक्त कसे थांबेल हे आम्हाला कळेना, तर त्याकडे दुर्लक्ष करून स्वामीने यांना विचारले, माधव किती वाजले? तर हे म्हणाले, 9 वाजले. त्याबरोबर स्वामी म्हणाले, 9 वाजले, आता नेताचं ऑपरेशन सुरू होईल, तिला एकटीलाच कशाला वेदना, मला पण होऊ देत ना. स्वामींचे व्यापकत्व आम्हाला कळण्याच्या पलीकडले होते. त्यानंतर स्वामींच्या हाताला सौ सरलातेंनी रुमाल बांधला, रक्त थांबले. आम्ही प्रभूंच्या फ्लॅटवर 5 मिनिटे बसलो. स्वामी आम्हाला म्हणाले, भागेश्वर निवासात टॉयलेट्स वगैरे बाहेर आहेत, तिथे खूप गैरसोयी आहेत. तुम्हाला इथे प्रभूंच्या फ्लॅटवर राहायचं असेल तर तुम्ही इथे महिनाभर राहू शकता. आम्हाला काय बोलावे ते कळेना. आम्ही त्यांना फक्त एवढंच म्हटलं, स्वामी ते तुमचं घर आहे, तिथे राहणं हे आमचं भाग्य आहे. स्वामी म्हणाले, मग तुम्हाला जिथे राहायचे असेल तिथे आनंदाने राहा. किती मृदू अंतकरणाचे होते स्वामी, अशी आमची कोणती पात्रता होती म्हणून त्याने आमचा एवढा विचार करावा. आम्ही महिनाभर भागेश्वर निवासात राहिलो आणि जड पावलांनी पुन्हा मुंबईला गेलो. स्वामीने इथे आनंदाचा दरबार भरवला होता. त्यानंतर पुन्हा साधारणपणे महिन्याने आम्ही जेव्हा इथे आलो तेव्हा पुन्हा लॉजवर उतरलो. आल्यानंतर स्वामींच्या दर्शनाला गेलो. जेव्हा त्यांना कळलं की आम्ही लॉजवर उतरलो आहोत तेव्हा ते थोडेसे गंभीर होऊन म्हणाले, तुम्ही लॉजवर काय उतरला आहात, भागेश्वर निवासात राहा. तेव्हा आम्ही त्यांना म्हटलं, स्वामी आम्हाला भागेश्वर निवासातच राहायला आवडतं पण प्रत्येक वेळेला तिथे कसं राहायचं. तेव्हा ते म्हणाले, तुम्ही आता लॉजमध्येच राहायचं. आणि आपल्या हृदयावर हात ठेवला आणि म्हणाले, पण आता या लॉजमध्ये राहायचं. भागेश्वर निवासात चिन्मयी भवाळकर राहत असे. आमच्यासारखे परगावचे साधक अधून मधून येऊन राहत असत. स्वामी जरी भागेश्वर निवासात राहत नसले तरी त्यांचे पूर्ण लक्ष तिथे असे. तिथे राहणाऱ्या साधकाने तिकडची स्वच्छता तिथला पवित्रपणा राखलाय की नाही यावर त्यांचे लक्ष असे. इथे येऊन फक्त केंद्र व साधना करावी यावर त्यांचा कटाक्ष असे. एकदा मी भागेश्वर निवास मध्ये एकटीच राहिले होते तेव्हा मला केंद्रातली एक मैत्रीण म्हणाली, तू एकटीच आहेस, माझ्या घरी राहायला ये, उद्या सकाळी मी तुला परत आणून सोडीन. मी तिला म्हटलं, स्वामींना विचारते. आम्ही दोघी स्वामींना विचारायला गेलो तेव्हा ते मला जा असे म्हणाले. पण दुसऱ्या दिवशी मात्र दुपारच्या केंद्रात नमस्कार करत असताना शेजारी उभ्या असलेल्या एका मुलीला म्हणाले, मला वाटलं ही भागेश्वर निवासमध्ये राहते आहे, ही तर इकडे तिकडे फिरते आहे. म्हणजे स्वामींना मी भागेश्वर निवास सोडून कुठेही गेलेले आवडले नव्हते. तर अधूनमधून 3 आठवड्यांनी एखाद्या मंगळवारी स्वामी आणि सौ सरलाताई भागेश्वर निवासात येऊन जात असत. एकदा मी तिथे असताना दोघेही भागेश्वर मध्ये आले. स्वामींना वेळ खूप कमी असे पण जर रिकामा वेळ मिळाला तर त्या वेळेत ते एखादे राहिलेले काम करत असत. स्वामी आणि सरलाताई भागेश्वर निवासात आले आणि त्या दोघांनी अक्षरशः 15-20 मिनिटात बाहेरच्या खोलीतले सर्व सामान अगदी कॉट कपाट सकट आतल्या खोलीत हलवले आणि आतल्या खोलीतले सामान बाहेरच्या खोलीत हलवले. कधी कधी ते अर्ध्या तासात घराचा पूर्ण कायापालट करत असत. स्वामी म्हणत असत, असे सामान हलवल्याने एक तर घर स्वच्छ होते, नको असलेल्या वस्तू काढल्या जातात आणि आपल्यालाही नवीन घरात राहायला गेल्यासारखे वाटते. या बाबतीत एक स्त्री म्हणून जेव्हा मी सरलाताईंच्या जीवनाचा विचार करते तेव्हा मला त्यांचे जीवन हे आश्चर्यासारखे वाटते. स्वामींनी निघायचे असे म्हटल्यावर 5 मिनिटात आवरून गॅसवर जर काही शिजत असेल तर गॅस बंद करून त्या स्वामींबरोबर येत असत. स्वामींच्या बरोबरीने त्या आनंदाने काम करत असत. वयाच्या 60-65व्या वर्षी सुद्धा मोठी कपाटं ढकलणं, केर काढणं, फर्निचर पुसणं, जमीन पुसणं, हलवलेल्या वस्तू जाग्यावर ठेवणं, चादरी बदलणं हे सर्व ते दोघे उत्साहाने करत असत आणि तेही खूप कमी वेळात, कारण स्वामींना वेळ नसे. डाय विल बी डन म्हणजे काय हे सरलाताईंच्या जीवनावरून कळायचे. स्वामींची मुलगी सुरेखाताई एकदा गमतीने म्हणाल्या होत्या, स्वामी म्हणजे घड्याळ जे आहेत. खरेच तसे होते. स्वामी जेव्हा वेळ देत असत तेव्हा आम्ही त्यांना भेटायला जात असू. स्वामींना भेटण्यात खूप आनंद असे. त्यांच्या खोलीत ते बसलेले असत किंवा पहुडलेले असत. स्वामी मकरंदनाथ सांगतात तशा आनंदाच्या उत्साहाच्या लहरी त्यांच्या खोलीतून बाहेर पडत असत. आलेल्या व्यक्तीकडे बघून ते अगदी प्रसन्नपणे हसत आणि या असे म्हणत असत. त्यांचे ते आनंदाचा वर्षाव करणारे बारीक डोळे, हसरा चेहरा बघून साऱ्या जगाचा जणू विसर पडत असे. कधी कधी ते स्वतःच एखाद्या विषयावर बोलत असत तर कधी आम्हाला म्हणत असत, प्रश्न विचारा म्हणजे त्या अनुषंगाने काहीतरी बोलता येईल. आलेल्या व्यक्तीशी त्याच्या सुखदुःखाशी ते एकरूप झालेले असत. कुणालाही तिथून उठावे असे वाटत नसे. पण स्वामींचे मात्र वेळेवर पूर्ण भान असे. वेळ संपली की घड्याळाकडे बोट दाखवून रमतीने ते म्हणत असत, ते घड्याळ आहे ना ते फार वाईट आहे. एक दिवस त्याचे पाय मोडून मी त्याला चूप करून टाकणार आहे, म्हणजे आपल्याला खूप वेळ बोलता येईल. आणि मग म्हणत असत, या आता, हं करा नमस्कार. एकदा प्रसाद घेऊन बाहेर आल्यावर आत असताना आपले असलेले स्वामी वेगळे झाल्यासारखे वाटत, पुन्हा त्या खोलीकडे बघण्याचे देखील धाडस होत नसे. आणि चुकून जर बघितलं तर त्यांची नजर खूप अलिप्त आहे असे वाटत असे, त्या नजरेची भीती वाटत असे. एकदा प्रसाद घेऊन बाहेर आल्यावर पुन्हा तिथे रेंगाळलेले त्यांना आवडत नसे. स्वामी पूजनीय सोनोपंत दांडेकर यांची एक गोष्ट सांगत असत की पूजनीय सोनोपंत म्हणत असत की त्यांचे सद्गुरु जोग महाराज यांच्या खोलीत जाणे म्हणजे ढाण्यावाघाच्या गुहेत गेल्यासारखे वाटे. आम्हाला पण कधी कधी स्वामींच्या खोलीत जायचे म्हणजे तसेच वाटत असे. पण हा ढाण्यावाघ मात्र प्रेमाचा आशीर्वादाचा वर्षाव करणारा होता हे खरे. हरिओम तत्सत.
पायला मुंगे आल्यात का? सावकाश बराच वेळ बसल्यानंतर असं होत.
अंतरी सन्निध राहे श्री गोविंद, अंतरी सन्निध राहे श्री गोविंद. परिमति मंद पाहे चीना, अंतरी सन्निध राहे श्री गोविंद. नाभित कस्तुरी असता जवळी, नाभित कस्तुरी असता जवळी. खिंडे रानो माळी, खिंडे रानो माळी, मृग जैसा अंतरी सन्निध राहे श्री गोविंद. विषयांचा छंद घेवोनी यावाया, विषयांचा छंद घेवोनी यावाया. आनंद सेवाया, आनंद सेवाया, धावत से अंतरी सन्निध राहे श्री गोविंद. स्वामी म्हणे मोहे झालासी आंधळा, स्वामी म्हणे मोहे झालासी आंधळा. स्वानंद सोहळा भोगीची ना, स्वानंद सोहळा भोगीची ना, अंतरी सन्निध राहे श्री गोविंद. परिमति मंद पाहे चीना, అంతరి సన్నిధ రాహే శ్రీ గోవింద అంతరి సన్నిధ రాహే శ్రీ గోవింద
హరి హరి స్వామీజీ కాల పణ మనాలాత్ అపణ చింతన్ నెహమీ విచారాన కర్తో గహన చింతన్ కసె కరాయచే మీ జే బోల్తో తేచతునస్ ప్రశ్న నిర్మాణ హోతాత్ అని సత్సంగాచా కార్యక్రమ చాలూ రాహతో మీ జె బోల్తో తే ఉత్తర్ దేణ్యాసాఠీ బోల్తో తేచతున్ ప్రశ్న నిర్మాణ హోతాత్ ज्या करता बोललेलो असतो त्या व्यक्तीचं त्यावेळेला समाधान झालं तरी देखील त्या बोलण्यातून काही गोष्टी अप्रगट राहतात तोच प्रश्न म्हणून विचारला जातो. तसं आहे, आपण चिंतन नेहमी विचाराने करतो, गहन चिंतन कसे करायचे? आपण विचार करण्याला चिंतन म्हणतो ही आपली चूकच आहे. विचार करणं आणि चिंतन करणं याच्यात फरक आहे. मनाने विचार करतो आणि चित्ताने चिंतन करतो. मन आणि चित्त याच्यामध्ये थोडासा फरक आहे. मनाला तसा ध्यास नसतो, चित्ताला ध्यास असतो. चित्त हे चिंतनीय विषयाशी लिगटून राहिलेलं असतं, जडून राहिलेलं असतं आणि चित्ताच्या ठिकाणी त्याच्याशी जडून राहण्याची क्षमता असते. तर मनाच्या ठिकाणी ओपन कॅमेरा, एक विचार येईल जाईल, दुसरा विचार येईल जाईल, अशा प्रकारे असं असल्यामुळं मनाने जेव्हा आपण विचार करतो आणि त्याला चिंतनाचं स्वरूप देतो तेव्हा काही केल्या त्याला चिंतनाचं स्वरूप येऊ शकत नाही. मात्र आपण भाषेच्या अज्ञानामुळे असेल किंवा चिंतनाची प्रक्रिया माहीत नसल्यामुळे म्हणेल असेल त्यालाच आपण चिंतन म्हणतो. चिंतन करण्यासाठी म्हणून जे चित्त प्रवृत्त झालेलं असतं ते चिंतनीय विषयाशी तादात्म्य पावतं. हा चिंतनाचा विशेष समजला जातो. मी अशी एक गोष्ट वाचली की एक फकीर एका स्टेशनवर संध्याकाळची वेळ झाली म्हणून नमाज पढत होता. तिथंच जाग्यावरच नमाज पढत होता आणि त्याला धक्का देऊन जोरात पळत एक मुलगी निघून गेली. अर्थात तो नमाज पढत होता, त्याला धक्का लागल्यामुळे त्याच्या एकाग्रतेची खंड पडला. त्यांनी त्या मुलीकडे पाहिलं, ती पाठमोरी पळत जाताना त्याला दिसली. दरम्यानच्या काळात त्याचा नमाज पढून झाला आणि ती मुलगी आपल्या प्रियकराबरोबर परत येत असताना, परत तिथून जाताना त्याला दिसली. म्हणून त्यांनी तिला विचारलं की जाता जाता तुला समजलं नाही, दिसलं नाही, तुम्हाला धक्का मारून गेलीस. खरं म्हणजे तू असं करायला नको होतंस, मी नमाज पढत होतो, असं तो म्हणाला. तर ती म्हणाली की मी कधी तुम्हाला धक्का दिला? मी तुम्हाला धक्का दिलाच नाही, मला काही समजलं नाही. तो म्हणाला तू धक्का दिलास त्यामुळे मी एकाग्रतेतून बाहेर आलो आणि तुला समजलं नाही. ती म्हणाली की मी माझा प्रियकर गाडीने येणार होता, त्याच्याबद्दल चिंतन करत होते, मला काही समजलं नाही. आणि मग ती असं म्हणाली की मी तर साधं प्रियकराचं चिंतन करत होते. तर ज्यार्थी माझा धक्का तुम्हाला बसला त्यार्थी त्या धक्क्याचा एक परिणाम माझ्यावरही व्हायला पाहिजे होता, पण मला काहीच जाणवलं नाही. आणि तुम्ही तर अल्लाच्याच चिंतन करत होतात, आणि तुम्हाला समजलं कसं मी धक्का दिला? विषयाचं चिंतन होतं, विषयाचा विचार होत नाही. तुम्ही जर नीट विचार केला तर विषयाचा मनात विचार येत नाही, विषयाचं चिंतन होतं. मन आणि चित्त याच्यातला फरक आधी आपण समजून घेऊ. मनामध्ये विचार उठेल, पण चिंतन जेव्हा चिंतनाचं स्वरूप येईल तेव्हा चित्त विषयाचं चिंतन करतं, आणि चिंतनीय वस्तूशी चित्त तादात्म्य देखील पावतं. चित्ताची ती विशेष शक्ती समजायची आहे की चित्त हे चिंतनीय वस्तूशी तादात्म्य पावतं, एकरूप होतं. चित्त चिंतन करण्यासाठी मन, बुद्धी, अंतःकरण इत्यादीतून नेमकं चित्त बाहेर येऊन चिंतन करण्यासाठी एक विशिष्ट कंडिशन निर्माण होणं गरजेचं आहे, तरच चित्ताने चिंतन होतं. एरवी चित्ताने चिंतन होऊ शकत नाही, मग मनाने केलेला तो विचार असेल. जसं विषयाचं चित्त चिंतन चित्त करतं तेव्हा एक कंडिशन निर्माण होते. तुम्ही दमले भागलेले होतात, प्रवास करून गेलेले होतात, भूक लागलेली होती, कुठं जेवण मिळेल का म्हणून चौकशी करत होतात, आणि मग समजलं की अमुक अमुक ठिकाणी उकडीचे मोदक असं देखील जेवण आहे. तुम्ही तिथं गेलात, जेवण घेतलं, समाधान पावलात. ते जेवण ही असं भरपेट होतं की मग संध्याकाळी तुम्हाला जेवणाची विशेष इच्छाही राहिली नाही, पोट भरलेलं होतं, आणि मग परत तुम्ही त्या ठिकाणी जात आहात. अशा वेळेला उकडीच्या मोदकाचा फक्त विचार मनात येणार नाही, तर तुम्ही चिंतन करायला सुरुवात करता, तुम्ही एकाग्र होता, त्या चवीशी देखील तुम्ही त्यावेळेला अगदी ओळखीचे होऊन जाता. जणू तो उकडीचा मोदक तुमच्या समोर असावा इतका आठवत राहतो, तुम्ही त्या विषयाशी तादात्म्य पावता. मग कंडिशन कोणती होती? चित्ताने अशा प्रकारचं चिंतन करण्यासाठी पूर्वस्मृती ही कंडिशन होती. त्या पूर्वस्मृतीच्या बरोबरीने तशा प्रकारची भावना निर्माण होणं ही गरजेची गोष्ट आहे. तशा प्रकारची भावना निर्माण झाली आणि विषयाशी विषयाची माहिती असली, अनुभव असला, त्यामुळे स्मृतीजन्य अनुभव आणि तशा प्रकारची भावना, तर मग तुम्ही कोणत्याही विषयात रमू शकता. खाण्याचा विषय हा इंडिकेटिव्ह आहे, कोणत्याही विषयात रमू शकता. चिंतनाने रमणं आणि त्या चिंतनीय वस्तूशी समरस होणं हा तुमचा नेहमीचा अनुभव आहे. आणि हे चिंतन देखील कमी गहन नाहीये. याच्यात जे विचारलेलं आहे की गहन चिंतन कसे करायचे, तुम्हाला माहितीये गहन चिंतन कसं करायचं, तुम्हाला माहितीये की गहन चिंतन होतं कसं, हे गहन चिंतनच होतं. आता जे विषयाचं चिंतन आहे त्याच्याऐवजी तुम्ही गोंदवलेला पूर्वी कधी गेलेले असाल, तिथं खोली घेऊन राहिले असाल, तिथली सुखद रात्र चांदणं, नामस्मरण, तिथं असणारा तो सर्वच अत्यंत सुखदायी असा अनुभव, तुमच्या मनात निर्माण झालेले दैवी भाव, त्यावेळेला मिळालेल्या समाधानाची आठवण, त्यामुळं तुम्हाला जेव्हा जेव्हा गोंधवलेला जाण्याची गोष्ट निघते तेव्हा तेव्हा स्मृती आणि अशा प्रकारच्या भावना जर उद्दीपित झाल्या तर तुम्ही जणू गोंधवलेला जाता, अगदी तिथलं जे वातावरण आहे ते अनुभवायला सुरुवात करता, तुम्ही पावसला जाता, या स्नेहाने तुम्ही पंढरपूरला जाता, पंढरी नाथांच्या दर्शनाचा प्रातिभ अनुभव तुमचं चित्त घेत, जे विषयाच्या ठिकाणी तेच दर्शनाच्या ठिकाणी, आणि जे दर्शनाच्या ठिकाणी त्याच न्यायाने जर तुमच्या जीवनाची दिशा ठरलेली असेल, जर तुम्ही थोडे बहुत अंतर्मुख व्यक्ती असाल, जर देह मन बुद्धीचं जे जीवन आहे आणि विषयाचा जो आनंद आहे त्या आनंदाच्या बरोबरीने निर्विषय सुख देखील आहे आणि निर्विषय सुख देखील प्राप्त करणे हे आपलं इति कर्तव्य आहे असा निश्चय तुमच्या ठिकाणी ठसला असेल, तुमच्या मनाला शांती समाधानाचा स्पर्श झाला असेल वाचून ऐकून श्रवण करून अथवा शास्त्र वाचनाने जिज्ञासा निर्माण झाली असेल, तर माहीत नसलेल्या परमात्म वस्तूचं देखील चिंतन होतं। हे चिंतन शब्दाच्या अंगाने होतं। शब्द हे अर्थवाही असल्यामुळं तुम्ही जेव्हा तो परमात्मा अविनाशी आहे असं शास्त्राचं वचन डोळ्यासमोर आणता तेव्हा अविनाशी म्हणजे ज्याला विनाश नाही असा या शब्दाचं चिंतन करायला सुरुवात करता। जे जे दिसतं ते सगळं नाश पावणार असलं तरी देखील परमात्म वस्तू अंतिम सत्य सर्वात शेवटची गोष्ट की ज्याच्या आधारावर हे जग देखील भासमान आहे त्या वस्तूला नाश नाही, ती अविनाशी आहे आणि आपण देखील तसेच आहोत, आपणही तसेच अविनाशी आहोत। तुम्हाला अविनाशी या शब्दाचा अनुभव नाहीये तरी देखील शब्दाच्या अर्थवाहित्वामुळं तुम्हाला अविनाशी या शब्दाचं जमेल तसं चिंतन तुम्ही सुरू करता आणि हळूहळू तुमचं मन सूक्ष्म होतं, चित्त देखील त्या अर्थाशी रमायला सुरुवात होते, अंतःकरण वृत्ती देखील अतिशय निर्मळ होऊन जाते। तो अविनाशी आहे, जाणीव स्वरूप आहे, अस्तित्व मात्र आहे, एकमेव अद्वितीय असा आहे, आनंद रूप आहे, शांत रूप आहे। तर चिंतन करणारा हा त्या अर्थाशी तादात्म्य पावल्यामुळं हळूहळू तद्रूप व्हायला सुरुवात होते। वेदांतातली तर ही सर्वात महत्वाची साधना सांगितलेली आहे। आपल्या देशात ज्या साधनांचा उद्घोष झाला त्यामध्ये चिंतने चिंतने तद्रूपता ही चिंतन साधना ही सर्वात प्रधान म्हटलेली आहे। अडचण फक्त एवढी आहे की त्या उकडीच्या मोदकाची स्मृती आहे आणि भावनाही निर्माण झाली, तशी परमात्म वस्तूची स्मृती कशी करायची आणि त्याची भावना कशी निर्माण करायची ही अडचण आहे। ही गोष्ट केवळ शब्दाच्या सहाय्याने होते आणि शब्दाच्या सहाय्याने शब्दाच्या सामर्थ्यामुळं शब्दाच्या अर्थाच्या सामर्थ्यामुळं समर्थ म्हणतात ना, अरे बोलिले तितुके व्यर्थ जाते परी बोलता बोलता कळो येते। जो शब्द आहे तोही बाजूला जातो आणि अविनाश ब्रह्मवस्तूशी तुम्ही तदाकारता अनुभवता। अशा प्रकारे गहन चिंतन करण्याची कला हे एका दिवसात होणार नाहीये। शिवाय चिंतन जर करायचं असेल तर मगाशी मी म्हटलं तसं त्या फकीराच्या गोष्टीच्या वेळेला तो पुष्कळ नमाज पढायला जरी बसलेला होता तरी नमाजाची पूर्ण भावना उतरलेली नव्हती। त्या मुलीच्या ठिकाणी जसं आपल्या मित्राला भेटण्याची भावना पूर्ण उतरलेली होती तशी फकीराच्या ठिकाणी उतरलेली नव्हती. त्यामुळे चिंतनाला बसण्याकरता म्हणून किंवा चिंतनाला योग्य होण्यासाठी म्हणून तशी भावना पूर्ण उतरलेली असली पाहिजे. तशी जर भावना पूर्ण उतरली तर मग अशक्य काही नाही. आणि इतर भावना की ज्या भावना अशा प्रकारची भावना निर्माण होण्यासाठी अडथळा आणतात अशा सगळ्या भावना उपस्थित असताना ती भावना येऊ शकत नाही. आमच्या ठिकाणी संसाराची अतिशय भावना असते, विषयाची अतिशय भावना असते. मला तर आठवत असे कधी कधी आमचे इयर एंडिंगचे किंवा हाफ इयर एंडिंगचे दिवस यायचे, तेव्हा तर क्वार्टर एंडिंग म्हणून देखील आणि आम्हाला सगळं हातानी करावं लागायचं बँकेत. आता कॉम्प्युटरायझेशन झालंय, आता काही काळजी नाहीये. सगळी बॅलन्स बुक फरक लागलेला असायचा आणि विशिष्ट काळामध्ये ते सगळं पूर्ण होण्याचं जे दडपण असे, ती मनाची स्थिती जी होती मनबुद्धीची, ती चिंतनाला अतिशय प्रतिकूल असायची. अशा वेळेला चिंतन शक्य नाही. चिंतनाकरता एक विशिष्ट ऍटमॉस्फिअर, आतलं देखील एक एन्व्हायरमेंट आवश्यक आहे. ते जर निर्माण झालं तरच चिंतन होऊ शकतं. म्हणून आत विषय नसले पाहिजेत, रुखरुख नसली पाहिजे, कामना नसल्या पाहिजेत, परमात्म्यापेक्षा अन्य काही महत्वाचं खरंच नसलं पाहिजे. एक प्रकारचा त्या वेळ पुरता तरी हेची एक आथी येर आघवेची भ्रांती ऐसी निकुरेसी मती मेरू होय अशा प्रकारची भावना भरून राहिली पाहिजे, तर मग चिंतन शक्य आहे. गहन चिंतन शक्य आहे आणि चिंतन नेहमी गहनच असावं. वरवरचं चिंतन तसं कामाचं नाही. असं चिंतन आहे ते चिंतन जो चिंतक आहे त्याला आत्मवस्तू देऊन जात, त्याला परमात्म्याची प्रचिती येते. चित्ताच्या ठिकाणी असणारी विषय भावना मोडून जाणं आणि चित्त चैतन्याला मिळणं किंवा चैतन्याशी समरस होणं हे चिंतनाने घडणं आवश्यक आहे. चित्तम चित्त च विजानीयात तकार रहितम यदा तकार तू विषयाध्यासः. चिंतन न घडण्याचं कारण चित्ताच्या ठिकाणी असणारा विषयाध्यास, त्यामुळे चिंतनाला आपण सक्षम नसतो. म्हणून मग ध्यानाची साधना आली, नाहीतर ध्यानाची साधना करण्याची काही आवश्यकता नव्हती. पण चित्ताच्या ठिकाणी जो विषयाध्यास आहे आणि त्या विषयाध्यासामुळं चिंतनच न करू शकणं असा जो अडथळा निर्माण होतो, त्यामुळे मग ध्यान नामस्मरण अशा प्रकारच्या पुढच्या सगळ्या साधना आल्या. काल जर एवढं मी बोललो असतो त्या व्यक्तीशी, तर त्या व्यक्तीला उत्तर ज्या रोखांनी दिलं जात होतं त्याच्यात या बोलण्याचाच अडथळा आला असता. परत ऐकण्यासाठी देखील किंवा समजण्यासाठी देखील त्याची तेवढी योग्यता पाहिजे होती. असं सर्व असल्यामुळं बरंच झालं की हा प्रश्न आज विचारला गेला, नाहीतर मग त्यांनी बरेच प्रश्न, त्याचे काल एक व्यक्ती आली ती, त्याचे बरेच प्रश्न, तर मग हे काही झाले नसते. त्यामुळं आणि चिंतन कसं करावं हा त्याचा प्रश्नही नव्हता. असं असल्यामुळं या प्रश्नाचं उत्तर आज मी दिलं. पण चिंतनाला नेहमी आपण सक्षम असं असावं. आपण थोड्या वेळ खरंच चिंतन आपल्याला करता येते का बघूया. डोळे मिटून बसू. डोळे मिटा आणि डोळ्यासमोर काही आणू नका. हृदयाकडे लक्ष द्या. आणि या क्षणाला कोणतीही कामना त्या ठिकाणी नाही असं निक्षून पहा. कोणतीही कामना नसली पाहिजे, काहीच नाही, विकार नाही, वासना नाही, कामना नाही, असं तुमचं हृदय पहा शुद्ध झालेलं. निर्विचार आणि इथं पुष्कळ 250-300 लोक असतील तरी देखील तुम्ही अतिशय एकटे आहात. तुमच्या खेरीज इथं कोणी नाही. डोळे मिटलेले आहेत. अवतीभोवती विश्व नाही. तुमचं हृदय फक्त आहे जिथं तुम्ही लक्ष दिलेलं आहे आणि ते देखील निष्काम झालेलं आहे. त्यामुळे पवित्र झालेलं आहे. परमात्मा सच्चिदानंद आहे. तो माझ्यामध्ये ओतप्रोत भरलेला आहे. म्हणून मीही सच्चिदानंद परमात्मा आहे. हे साधं वाक्य याचं चिंतन करायचं आहे. मनातल्या मनात परमात्मा सच्चिदानंद आहे. तो माझ्यामध्ये पूर्णपणे ओतप्रोत भरलेला आहे. म्हणून मीही सच्चिदानंद स्वरूप परमात्माच आहे. तोच मी आहे. सोहम. विचार रहित रहा. हृदयाकडे लक्ष. परत एकदा परमात्मा सत चित आनंद स्वरूप आहे. तो माझ्यामध्ये पूर्णपणे ओतप्रोत भरलेला आहे. म्हणून मीही सच्चिदानंद परमात्माच आहे. तोच मी आहे. सोहम हंसः. निर्विचार. हृदयाकडे लक्ष. परमात्मा सत चित आनंद स्वरूप आहे. सत म्हणजे अविनाशी. चित म्हणजे चैतन्य रूप. आनंद प्रेम शांत स्वरूप। तो माझ्या मध्ये ही पूर्णपणे ओतप्रोत भरलेला आहे। म्हणून मी ही माझा आत्मा ही सत चित आनंद स्वरूप आहे। सत म्हणजे अविनाशी अस्तित्व मात्र, चित चैतन्य मात्र, ज्ञान मात्र, आनंद प्रेम शांती स्वरूप। तोच मी आहे। सोहम हंसः निर्विचार अंतकरणाकडे पहा। परमात्मा सत् अविनाशी चित चैतन्य स्वरूप, आनंद आनंद प्रेम शांति स्वरूप आहे। तो माझ्या मध्ये ही पूर्णपणे ओतप्रोत भरलेला आहे। म्हणून मीही माझा आत्माही सत अविनाशी चित चैतन्य रूप, आनंद प्रेम शांति स्वरूप आहे। तोच मी आहे। सोहम हंसः। आता हृदयाकडे असलेलं जे लक्ष आहे ते मस्तकाच्या पोकळीत ठेवा। तिथं पहा हृदयापासून ते वर चिदाकाशात शांत स्वरूप। निर्विचार. परमात्मा सत् स्वरूप अविनाशी चित स्वरूप चैतन्य मात्र आनंद स्वरूप आनंद प्रेम शांति आहे. परमात्मा माझ्या मध्ये पूर्णपणे ओतप्रोत भरलेला आहे म्हणून चिदाकाशात लक्ष आहे. मी ही माझा आत्मा ही सत् अविनाशी चैतन्य रूप आनंद आनंद प्रेम शांत स्वरूप आहे. तो परमात्माच मी आहे. सो हम हंसः अविनाशी चित चैतन्य जाणीव रूप आनंद आनंद प्रेम शांत स्वरूप शांत हरि 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 स्वामी जी हरि 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 चिंतनाचं हे सामर्थ्य आहे. ध्यानाने मिळत त्याच्यापेक्षा सखोल चिंतनाने मिळत. फक्त तुम्हाला ते करता आलं पाहिजे. चिंतनाने तुम्ही तद्रूप होताच. फक्त चिंतनाला प्रीकंडिशन आहे. तुम्ही घाईघाईने मंडईतून घरी याल आणि म्हणाल आपण चिंतन करू तर तसं होणं शक्य नाही. तुम्ही ऑफिस मधून घरी याल या हातपाय धुवा थोडी विश्रांती घ्या मन बुद्धी तल्लख राहू देत भावना भरलेली राहू देत मग चिंतन शक्य आहे. आपण चिंतन नेहमी विचाराने करतो स्वामीजी गहन चिंतन कसे करायचे. खरं म्हणजे गहन चिंतन कसे करायचे याच दिलेलं हे उत्तरच आहे. अशा प्रकारे चिंतन ही अति समाधान देणारी वस्तू आहे. अति समाधान देणारी साधन आहे. तुमच्या अवतीभोवतीचं सगळं विश्वच बदलून जात. एका नव्या विश्वात तुम्ही जणू प्रवेश करता. चिंतनामध्ये नंतर नंतर चित्तवृत्ती नाहीशी होते आणि अविनाशी आत्मवस्तूच शिल्लक राहते असं चिंतनाचं सामर्थ्य आहे. हरिओम तत्सत. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघु.